कथा एका शिक्षण तपस्वीची. कैलासवासी डॉक्टर विनायक विश्वनाथ तथा आप्पा पिंडसे यांची चरित्रकथा. लातूर या गावाशी आप्पांचा खूप जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला. तो तेथील विवेकानंद रुग्णालय आणि त्यात काम करणाऱ्या समर्पित डॉक्टरांच्या संचामुळे. सुमारे 40 वर्षांपूर्वी मराठवाड्यातलं लातूर हे अगदी लहानसंच गाव होतं. तिथे वैद्यकीय सोयी काहीच नव्हत्या. या गावचा एक तरुण डॉक्टर गोपीकिशन भराडिया आप्पांच्या परिचयाचा होता. आप्पांचे 2 तरुण स्नेही डॉक्टर अशोकराव कुकडे आणि डॉक्टर रामभाऊ अलूरकर हेही ध्येयवादी डॉक्टर होते. पुण्या मुंबईकडे प्रॅक्टिस करायची नाही तर अगदी लहान गावात प्रॅक्टिस करायची असं या मित्रांनी ठरवलेलं होतं. आप्पांशी हे तिघही जण वारंवार चर्चा करत आणि या चर्चांमधून असं ठरलं की भराडियांचं मूळ गाव असलेल्या लहानशा लातूरमध्ये वैद्यकीय सेवेची सुरुवात करायची. 2 लहानशा खोल्यांमध्ये हॉस्पिटल आणि 2 लहान खोल्यांमध्ये मिळून 2 डॉक्टरांचे संसार अशी सुरुवातीला परिस्थिती होती. आता लातूरनंही आपलं रंगरूप बदललं आहे. ते मोठं शहर झालं आहे आणि विवेकानंद रुग्णालयानंही आता खूप मोठं भव्य स्वरूप धारण केलं आहे. परंतु 1968 ज्यावेळी हे रुग्णालय अगदी लहान होतं, वाढत होतं, त्यावेळी आप्पांनी आपल्या डॉक्टर मित्रांना जे पत्र पाठवलं आहे ते कोणत्याही सेवाभावी रुग्णालयाच्या संस्थापकांनी कार्यकर्त्यांनी विचार करावा असं आहे. ते पत्र असं: सर्व मित्रांना सप्रेम नमस्कार. आपली प्रगती पाहून मनसोक्त आनंद झाला. आपल्या कार्यावर दिन प्रतिदिन चिंतन होऊन ते प्रगत होईल, त्यामध्ये नवनवीन हृदयंगम असा अर्थ भरला जाईल आणि राष्ट्रसेवेचे संघटन कार्याचे एक नवीन दालन उघडले जाईल आणि त्यातून कार्यालयात अनेक प्रकारची भर पडेल अशी मला खात्री वाटते. अ आ ई ई शिकताना सुद्धा किंचित कष्ट होतात, त्रास होतो. मग मोठ्या गोष्टी शिकायला वेळ तर लागेलच, त्रास होईलच, यात काय शंका. विशेषतः आपल्याला स्वतःलाच पुढील कर्तव्य जाणून जेव्हा नवीन शिकायचे असते तेव्हा कष्ट अधिक असतात. कोणी शिकवणारा नसताना शिकणे, शोधणे आणि परत नव्याने शिकणे हे सर्वात अवघड पण सर्वात उत्तम. आमचे रुग्णालय कसे असेल? कमीत कमी महाराष्ट्रात तरी आमचे रुग्णालय उत्तमोत्तम असले पाहिजे. येथील शस्त्रक्रिया उत्तम असणार, कमीत कमी अयशस्वी असणार. सर्व शस्त्रे वापरली जातात असे सर्व विकृतींना जिथे शस्त्रक्रिया लागेल तिथे देऊ शकणारे हे रुग्णालय व्हायला हवे. अगदी हृदयावरच्या सुद्धा अद्ययावतातल्या अद्ययावत शस्त्रक्रिया आपल्याकडे झाल्या पाहिजेत. आपल्या अनुभवी डॉक्टरांचे निदान अचूक असले पाहिजे. स्त्रीरोग, कान, नाक, घसा, डोळे, अस्थिकर्म अशा विविध वैद्यकीय शाखांमधील सर्वोत्तम उपचार आपल्या रुग्णालयात झाले पाहिजेत. फिजिओथेरपीबरोबरच मर्दन, स्वेदन, निसर्गोपचार आणि विविध पर्यायी चिकित्सा यांनाही पूर्ण वाव असला पाहिजे. आयुर्वेद, होमिओपॅथी यांच्यावरही संशोधन आणि त्या प्रकारचे उपचार आपल्या रुग्णालयात झाले पाहिजेत. मानसोपचार, मानसविकृती यांच्यावर काम झाले पाहिजे. या संदर्भातले समुपदेशन उपलब्ध असले पाहिजे. आपले रुग्णालय केवळ औषधोपचार करणारे नव्हे तर लोक आजारीच पडू नयेत याबाबत दक्ष असलेले, आहार, विहार, स्वास्थ्य या संबंधात लोकांचे शिक्षण करणारे असले पाहिजे. थोडक्यात, आपले रुग्णालय हे केवळ रुग्णालय न राहता विवेकानंद आरोग्य धाम व्हायला हवे. कल्पनाच करायची तर उद्या 100-200 एकरांच्या जागेत सुंदर वृक्षराजींमध्ये, फुलझाडांमध्ये, फळझाडांमध्ये वसलेले रंकापासून रावापर्यंत, नवजात अर्भकापासून वृद्धापर्यंत सर्वांना उपयोगी असणारे असे रुग्णालय आपल्याला करायचे आहे असा संकल्प करूया. हे तर उद्याचे झाले, परवा आपल्याला आणखी काही नवीन सुचेल. आत्तापर्यंत केवळ वैद्यकीय परिभाषेत हा ध्येय विचार तुम्हाला लिहिला, पण वैद्यक हे समाज संघटनेसाठी आहे ही तर मनातली खोलातली आस आहे. समाज संघटन कसे करायचे, सर्व विचारांच्या लोकांना एकत्र गोवता यायला हवे हे कसे करायचे, सर्व धर्मपंथांना समान वागणूक तर देता आली पाहिजे आणि हे करत असताना आमच्या धर्मसंस्कृतीचा एकही धागा आमच्यातून कमी प्रकट झाला असंही होता कामा नये. खरे पाहता आमचे आयुष्य हे धर्मसेवेसाठी आहे अशा जाणीवेतून आपल्या कार्याचा प्रारंभ व्हावा. सकाळी उठायचे ते परमेश्वराला वंदन करीत, त्याचे स्मरण करीत, आपल्या कार्याचे चिंतन करीत, जेव्हा केव्हा मोकळा क्षण मिळेल तेव्हा चित्त परमेश्वराकडे वळावे. देवा, हे कार्य आमच्या हातून घडवून घेऊ दे अशी प्रार्थना सहज बुद्धीने व्हावी. आमचे राहणे, आमचे बोलणे, आमचे चालणे, आमचे आधार देणे, आश्वासन देणे हे सर्व परमेश्वरी शक्तीचे स्फुरण देणारे असे असावे. आपण कोणते आणि कसे कपडे वापरतो हे सुद्धा मला महत्त्वाचे वाटते. परमेश्वरी शक्ती, मानस शक्ती या जागृत झाल्या तर रुग्णांचे रोग निवारण होण्यासाठी कितीतरी वेग येऊ शकतो. वैद्यकीय विभागाशी संबंध नसलेल्या परंतु समंजस आणि ध्येयनिष्ठ अशा लोकांचेही सहाय्य घ्यायला लागेल. त्यांचे काम रुग्णांशी गोड बोलणे, त्यांच्या पाठीवरून हात फिरवणे, त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करणे, त्यांचे रुग्णालयाशी संबंध दृढ कसे होतील याचा विचार करणे हे सुद्धा फार महत्त्वाचे काम आहे. आपल्या आरोग्यधामाच्या माध्यमातून शेकडो लोकांचा परिचय होईल, सामाजिक कार्याची तळमळ असलेले लोक भेटतील, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात लोकहिताची काय कामे करता येतील याबद्दल त्यांच्याशी चर्चा करता येईल, त्यांना कार्य प्रवृत्त करता येईल, शाळा स्थापन करता येतील, बँका काढता येतील, ग्रामविकास आणि अर्थविकास करता येईल. एका रुग्णालयाच्या भोवती एकूण समाज जीवन हे शुद्धतर, धर्मस्फुरणयुक्त, आरोग्यसंपन्न अशा रीतीने वर्धिष्णू होईल यासाठी आपल्याला काम करायचे आहे. हे सर्व विवेकानंद रुग्णालय किंवा विवेकानंद आरोग्य धाम या माध्यमातून घडावे यासाठी शुभेच्छा देतो. वैद्यकीय क्षेत्राबद्दल आप्पांनी किती मूलगामी विचार केलेला होता याचंच दर्शन आप्पांच्या ह्या हृदयपत्रातून झालं आहे. Thank you.